प्रथमकान्तिः सा सुकान्तिकनकाम्बरा देवी कनकवर्णाभा कनकोत्तमभूषणा कमलाङ्कुशपाशाब्जैर्ललङ्कृतचतुर्भुजा
wahrem Glauben, vollkommene Hingabe, aufrichtigem und reinem Streben und beharrlichem Mühen ist alles möglich, schrie Aurobindo.